मी वैष्णवी मुरलीधर गिरी बोलत आहे. मी एकोरका गावातून बोलते. जन्मलेल्या बाळाला अधिकार लागू होतात का?